नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 3 दिसांच्या अमेरिकेचे भोंवडेर वचपा खातीर भायर सरतले. ते 21 ते 23 सप्टेंबर मेरेन अमेरिकेचे भोंवडेर आसतले. हे भोंवडे मजगती ते विल्मिंगटनांत जावपी 4थ्या वर्सुकी क्वॉड फुडाऱ्यांचे परिशदेंत वांटेकार जातले. प्रधानमंत्री मोदी 22 सप्टेंबराक न्यूयॉर्कांत भारतीय समुदायाकडेन संवाद साधतले. 23 सप्टेंबराक प्रधानमंत्री मोदी न्यूयॉर्कातल्या संयुक्त राष्ट्र महासभेत समीट ऑफ द फ्युचर हे परिशदेंत वांटेकार जावन उलोवप करतले. कारागिरांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा येवजणेचो फायदो घेवन उद्देजक आनी वेवसायीक जावचे असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. ते आयज महाराष्ट्रातल्या वर्धांत स्वावलंबी मैदानार आयोजित केल्ल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा येवजणेच्या वर्धापन दिसाच्या सुवाळ्यांत उलयताले. परंपरेअंतर्गत सुरू आशिल्ल्या वेवसायांचे उत्पादन वाढोवपा खातीर 6.5 लाखावयर लावार्थ्यांक आधुनिक उपकरणां प्रदान केल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी हे येवजणेच्या लावांचो उल्लेख करतना सांगले. हे येवजणे अंतर्गत कसल्याच हमीशिवाय 3 लाख रुपयांमेरेन रीण दिता अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळें. फाटल्या वर्सा लावार्थ्यांक 1400 कोटी वयर रुपयांच्या रिणाचे वाटप केल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले. हे येवजणेतले चडांत चड लावार्थी अनुसूचित जाती आनी जमातीतले आशिल्ल्याचे तांणी सांगले. प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकाराच्या 2 येवजणांचोय शुभारंभ केलो. हातूंत पयली येवजण तरणाट्यांचे कुशळटाय उदरगतीचे प्रशिक्षण दिवपी आचार्य चाणक्य कुशळटाय उदरगत केंद्र आनी दुसरी येवजण महिला स्टार्टअप्सांक आत्मनिर्भर करपी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप येवजण ही आसा. हे कार्यावळी मजगती प्रधानमंत्री मोदी हांणी प्रधानमंत्री मित्र वस्त्र पार्काचोय बुन्यादी फातर घालो. हो पार्क पश्चिम विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या 1000 हेक्टर वाठारांत उबारतले. हे येवजणेवरवी रोजगाराच्यो 1 लाखावयर संधी उपलब्ध जावपाची शक्यताय आसा. नरेंद्र मोदी सरकारान कामगिरी जापसालदारकी आनी निमाण्या मैलाचेर पावोवपाचे राजकारण देशांत हाडलां अशें केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांणी आयज स्पश्ट केले. नवी दिल्लीतल्या प्रसारमाध्यमांक आपल्या मंत्रालयाच्या यशाविशी म्हायती दितना नड्डा हांणी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य येवजणेचो विस्तार करपाचो एक व्हड निर्णय घेतला आनी 70 वर्सां आनी ताचे वयर पिरायेच्या सगळ्या लोकांक आस्पावीत करपा खातीर सगळ्या लोकांची सामाजीक आर्थिक स्थिती विचारात घेनासतना तांचो समावेश केला अशें नड्डा हांणी सांगले. सुमार 4.5 कोटी कुटुंबातल्या 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांक 5 लाख रुपया फुकट भलायकी विमो लाव दिवपाचो हेतू आसा अशें तांणी सांगले. फाटल्या 100 दिसांत सरकारान केल्ल्या जायत्या कल्याणकारी उपायांचेर मंत्र्यांनी उजवाड घालो. नीट यूजी 2024 प्रश्नपत्रिका फुटीर आनी चोरी प्रकरणात केंद्रीय तपास ब्युरो सीबीआयन पटना हांगाच्या नियुक्त सीबीआय न्यायालयांत 6 आरोपी आड दुसरे आरोपपत्र दाखल केला. भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, कलम 109, कलम 409, कलम 420 आनी कलम 380 अशा वेगवेगळ्या तरतुदी खाला आरोपपत्र दाखल केला. ते भायर ओएसीस शाळेचे प्राचार्य डॉ एहसानुल हक आनी केंद्र अधीक्षक म्हणून नियुक्त केल्ले उपप्राचार्य मोहम्मद इम्तियाज आलम हांच्या आड भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदो 1988 वेगवेगळ्या कलमाखाला ठोस आरोप केल्यात. बलदेव कुमार उर्फ चिंटू, सनी कुमार, डॉ एहसानुल हक, मोहम्मद इम्तियाज आलम आनी हजारीबागचे थळावे पत्रकार जमालुद्दीन आनी अमन कुमार सिंग हांचे आड हे दुसरे आरोपपत्र दाखल केला. हाचे आदी सीबीआयन अंदू 1 ऑगस्टाक 13 आरोपी आड पयले आरोपपत्र दाखल केल्ले. नीट पेपर लीक प्रकरणात आतामेरेन वट्ट 48 जणांक अटक केल्यात. अर्थिक गुन्यांव युनिट ईओयून ह्या प्रकरणात अंदू 5 मेक एफआयआर दाखल केल्लो. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आयच्यान दादरा आनी नगर हवेली आनी दमण आनी दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या 3 दिसांच्या भेटीर आसात. उपराष्ट्रपतींची ही केंद्रशासित प्रदेशाची पयलीच भेट. या भेटीच्या पहिल्या दिसा उपराष्ट्रपतींनी दमणातल्या जामपूर हांगा पक्षीगृहाचे उक्तावण केले. तशेंच जमप्रीन हांगाच्या भलायकी आनी निरोगी केंद्राक भेट दिली. फाल्यां उपराष्ट्रपती धनकर दादरा आनी नगर हवेलीतल्या सिल्वासा हांगाच्या नमो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चाक भेट दितले आनी विद्यार्थ्यांकडेन आनी प्राध्यापकांकडेन संवाद साधतले. तशेंच सिल्वासातल्या वेस्ट झोन संस्कृतीक केंद्रान आयोजित केल्ल्या भौशीक कार्यावळीक ते हाजीर आसतले. दनपारा दिवातल्या थळाव्या पंचायतींच्या आनी पालिका मंडळाच्या वेचून आयिल्ल्या प्रतिनिधीकडेन संवाद साधतले. 22 सप्टेंबराक उपराष्ट्रपती दिवातल्या घोगला ब्लू फ्लॅग बीच आनी घोगला टेंट सिटीक भेट दितले. प्रधानमंत्री आवास येवजण आनी दीव हांगा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे ते उक्तावण करतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.